नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ. परराष्ट्र मंत्र्यांचं पश्चिम आशियातील घडामोडींसंदर्भात निवेदन. प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा क्षेत्रात भारत सक्षमपणे वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यसभा निवडणुकीत राज्यातल्या सातही जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड. रिक्षा परवान्यांचं वाटप स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याला प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा कालपासून सुरू झाला. लोकसभेत कामकाज सुरू होताच दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर 12 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज प्रथम 3 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी राजनय आणि संवाद हेच प्रभावी माध्यम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत भारताच्या भूमिकेबाबत निवेदन देत होते. भारत शांततेच्या बाजूने असून निर्माण झालेला हा तणाव कमी करण्याचं आवाहन करत असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इंडिया इज इन फेवर ऑफ पीस.
भारत शांति के पक्ष में है और संवाद तथा कूटनीति के माध्यम से तनाव कम करने का आग्रह करता है. क्षेत्र में रहने वाले भारतीय समुदाय की सुरक्षा हमारी प्राथमिकता है. इसके लिए हम क्षेत्र के देशों की सरकारों के साथ मिलकर काम करते रहेंगे. हमारे लिए ऊर्जा, सुरक्षा और व्यापारिक हित सहित राष्ट्रीय हित हमेशा सर्वोपरि रहेगा. मुझे विश्वास है कि इस मुद्दे पर सरकार को इस सदन का पूरा समर्थन प्राप्त है.
राज्यसभेतही जयशंकर यांनी पश्चिम आशियातल्या देशांमधल्या परिस्थितीवर निवेदन केलं. कोची इथं सध्या आश्रयाला आलेल्या इराणी जहाजांबाबतही त्यांनी सभागृहाला माहिती दिली. तर पश्चिम आशियातल्या विमान वाहतुकीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम आशियात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. काल विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार सर्व आवश्यक गोष्टींची काळजी घेत असल्याचं सांगितलं. प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा क्षेत्रात भारत सक्षमपणे वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सबका साथ सबका विकास लोकांच्या आकांक्षाची पूर्तता या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते काल संबोधित करत होते. गेल्या काही वर्षात शेकडो जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयं सुरू झाली आहेत, तसंच गावागावात आरोग्य सेवा पोहोचल्या आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले,
भारत आज प्रिव्हेंटिव्ह और होलिस्टिक हेल्थ के लिए एक विशाल विजन पर काम कर रहा है. पिछले कुछ वर्षों में देश का हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत हुआ है. सैकड़ों जिलों में नए नए मेडिकल कॉलेज खुल गए हैं. आयुष्मान भारत योजना, आरोग्य मंदिरों के माध्यम से स्वास्थ्य सेवाओं की पहुंच गांव गांव तक बढ़ाई गई है.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातल्या 7 जागेवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा समावेश आहे. राज्यातल्या 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात रिक्षा परवान्यांचं वाटप स्थगित करत असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं. काल विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. याआधी 1997 घातलेली रिक्षा परवाने वाटपावरची स्थगिती सरकारनं जून 2017 उठवली होती. 1 जानेवारी 2026 राज्यात 12,96,000 रिक्षा धावत असून अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे रिक्षा परवाने वाटपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. याशिवाय राज्य शासनानं ओला, उबेर आणि रॅपिडोच्या इलेक्ट्रिक बाईकचे परवानेही रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. भविष्यात सुरक्षेचे निकष पूर्ण केले तर या कंपन्यांना पुन्हा परवानगी मिळू शकेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचा शपथग्रहण सोहळा आज होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय त्यांना पदाची शपथ देतील. दरम्यान राज्यपालांचं काल सायंकाळी मुंबईत आगमन झालं. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य तसंच अधिकारी वर्गानं त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. लोकभवनाच्या प्रांगणात पोलीस दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महिलांच्या विकासाशिवाय कोणत्याही समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांना आपल्या कामाचं श्रेय तसंच योग्य मोबदला आतापर्यंत मिळाला नसल्याचं मान्य करावं लागेल असं त्यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या,
महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये समान स्थान मिळालं पाहिजे. महिलांनी कसं वागावं, कसं बोलावं, काय परिधान करावं याचा निर्णय समाजाने घेण्यापेक्षा ते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य महिलांना असणं हेच खरं सक्षमीकरण म्हणायला हरकत नाही. महिला प्राचीन काळापासून घरात, शेतात, समाजामध्ये सतत परिश्रम करत असताना आपण पाहिलेलं आहे. त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, परंतु त्यांच्या श्रमाचं श्रेय, योग्य मूल्य आपण अनेकदा दिलं नाही ही खंत मान्य करावीच लागेल. एक गोष्ट स्पष्ट आहे की महिलांचा विकास झाला नाही तर कोणत्याही समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही हे त्रिवार सत्य आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात कार्यरत 10 तरुणींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या सध्या रोहा इथं नियुक्त वनरक्षक ज्योती मिरगणे यांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर काल विधानसभेत चर्चा सुरू झाली. या चर्चेसाठीचा वेळ वाढवून देण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली. आमदार अर्जुन खोतकर यांनीही मुंडे यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला. मंत्री जयकुमार गोरे यांनी या सदस्यांना चर्चेसाठी पुरेसा वेळ दिला जाईल असं सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा भक्तिभावानं साजरा होत आहे. काल सकाळी नाथवंशजांच्या निर्याण दिंडीनं नाथांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान ठेवलं. त्यानंतर समाधी सोहळ्याचं कीर्तन तसंच वारकरी वैष्णव पाद्यपूजन कार्यक्रम पार पडला. हरिपाठ आणि भजनानं कालच्या कार्यक्रमांचा समारोप झाला. आज सकाळी विविध पुरस्कार वितरण, गुरुपूजन तसंच रात्री नाथ महाराजांचा छबिना पालखी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरातून वारकऱ्यांच्या 700 दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या आहेत. दरम्यान काल पैठण इथं सामूहिक पसायदान गायन उपक्रम पार पडला. संत एकनाथ महाराज संस्थान आणि सहयोगी संस्थांच्या या उपक्रमात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा इथल्या नाथ मंदिरातून पालखी काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात आणि वारकरी मंडळाच्या अभंग गायनात निघालेल्या या पालखीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला. लातूर जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीची निवडीची प्रक्रिया काल पार पडली. रेणापूर पंचायत समितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सभापतीपद पटकावलं आहे. इतर समित्यांपैकी भाजपकडे निलंगा, औसा देवणी, शिरूर अनंतपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसकडे अहमदपूर, उदगीर, चाकूर, काँग्रेसकडे लातूर आणि जळकोट पंचायत समिती गेली आहे. रेणापूरमध्ये भाजपनं मनसेशी युती केली. एकूण 8 जागांपैकी भाजप 3, काँग्रेस 3 आणि मनसेच्या 2 जागा अशी स्थिती असताना मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी यांना सभापतीपदी तर भाजपचे शरद दरेकर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. केंद्र सरकारविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीनं काल हिंगोली इथं पदयात्रा काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कळमनुरी इथून सकाळी 11 सुरू झालेल्या या पदयात्रेतून आदिवासी तसंच वंचित घटकांच्या विविध समस्यांबाबत आवाज उठवण्यात आला. नांदेड लातूर थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव खासदार अशोक चव्हाण यांनी काल राज्यसभेत मांडला. हा मार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांना जवळच्या अंतरानं जोडणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झालेल्या या प्रकल्पाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारनं या प्रकल्पाच्या खर्चात 50% वाटा उचलण्याचं मान्य केलेलं आहे. याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ. परराष्ट्र मंत्र्यांचं पश्चिम आशियातील घडामोडींसंदर्भात निवेदन. राज्यसभा निवडणुकीत राज्यातल्या 7 जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड. आणि रिक्षा परवान्यांचं वाटप स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।